सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर शो के तीसरे घंटे में एंट्री मार ली है हमने।
रेड एफएम एमएच 935
एमएच 935 मध्ये महक तुमच्या सोबत आहे आणि आज आपण साजरा करतोय तो म्हणजे नॅशनल पोल्युशन कंट्रोल डे। खरं तर पोल्युशन कंट्रोल जे आहे ना ते आपल्या स्वतःपासूनच होतं। जसं दिवाळीत आपण फटाके उडवतो पण ते फटाके पोल्युशन क्रिएट करणार नाहीत। जर का इतक्या प्रमाणात उडवले तर किती छान ना, म्हणजे आनंद आपल्यालाही होईल आणि निसर्गाला सुद्धा होईल। तसंच वेगवेगळ्या प्रकारचं पोल्युशन, जसं थंडी हवा का झोंका छोडकर बहुत सारे लोग पोल्युशन क्रिएट करते हैं और हां बडबड 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 करून सुद्धा नॉईज पोल्युशन क्रिएट केलं जातं। ट्रॅफिकमध्ये उभारून सारखं हॉर्नचं जे हॉंकिंग आहे ते करून सुद्धा पोल्युशनच क्रिएट होतं। असं तुमच्या आसपास कोण आहेत अशा प्रकारचं प्रदूषण क्रिएट करणारे?
हाय, मी तेजस बोलतोय।
तेजस, कोण आहे तुझ्या आसपास?
ऍक्च्युली नॉईज पोल्युशन करणारे आमच्या शेजारच्या काकू आहेत।
अच्छा, कशा प्रकारे करतात?
काकू छोट्या छोटी गोष्ट पण इतक्या मोठ्या मोठ्याने सांगतात, म्हणजे त्यांच्या घरात आज भाजी काय बोलणार बनणार आहे हे सुद्धा आम्हाला ऐकू येतं त्यांच्या बोलण्यावरून। आज त्यांचा मुलगा कुठे जाणार होता, तो कशावरून आला, त्यांच्या घरातली प्रत्येक गोष्ट मलाच नाही तर आमच्या आजूबाजूच्या दोन तीन घरांना ऐकू येते।
अरे बापरे, म्हणजे ते अशा डायरेक्टच अनाउन्समेंट केल्यासारखे।
लाऊडस्पीकर आंटी म्हणतो आम्ही।
लाऊडस्पीकर आंटींचं खरं नाव नको सांगू, जाऊ दे, ऐकत असतील तर
आम्ही म्यूट मोडवर जाऊ।
तुला म्यूट जावं लागेल आणि मग फटके मिळतील ते वेगळे। त्यांच्या घरनं काही चांगलं चांगलं खायला येतं का मग, जर का चांगलं बनवत असतील?
नाही, काय बनवणार असतील तर आधीच माहिती होतो, कारण आवाज मोठा असतो ऍक्च्युली आणि येतं कधी कधी।
येस, म्हणजे त्या बिचाऱ्या चांगलं बनवून घेतात। नांदेडकर, तुम्हाला काय वाटतंय की कोण आहे तुमच्या आसपास अशा प्रकारचं पोल्युशन क्रिएट करणारे, आवाजाचं किंवा मग हवेचं जे काही प्रदूषण आहे अशा प्रकारचं क्रिएट करणारे कोण आहेत? 9607007935 डायल करून सांगा। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।